आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पराक्रम दिनाचं औचित्य साधून दिल्लीत पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांशी संवाद। दावोसमध्ये राज्यासाठी विक्रमी 15,75,000 कोटी रुपयांचे करार। महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरची राजधानी होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराबाबत घाबरून न जाता काळजी घेण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। आणि पर्यावरण वनहक्क चळवळीतील ज्येष्ठ गांधीवादी नेते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीच्या संविधान सदनात त्यांना आदरांजली अर्पण केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावेळी नेताजींना अभिवादन केलं। यावेळी तिथं उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या संकल्पाबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली। हे ध्येय साध्य करताना हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी, नैसर्गिक स्रोतांपासून वीज निर्मितीसाठी सरकारनं हाती घेतलेल्या पंतप्रधान सूर्य घर सारख्या योजनांची तपशीलवार माहिती त्यांनी यावेळी दिली। राज्यातही विविध ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांनाही अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवनात आदरांजली वाहिली। प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य संचलनाची काल राजधानीत कर्तव्यपथावर रंगीत तालीम पार पडली। संचलनाच्या या रंगीत तालमीत लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडवण्यात आलं। विविध राज्यांच्या चित्ररथांनी देशाच्या सांस्कृतिक समावेशकतेचं दर्शन घडवलं। प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळ्यावेळी ध्वजारोहणानंतर महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत। बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावच्या दामिनी देशमुख वायुदलातील फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत। प्रजासत्ताक दिन सोहळ्यात त्या परेड कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत। प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी देशभरातल्या अनेक मान्यवरांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे। मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांशी संवाद साधणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या शिरोड गावच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांनाही पंतप्रधान कार्यालयानं कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे। त्याबाबत आकाशवाणीशी बोलताना कल्याणी पाटील म्हणाल्या,
पुढच्या पिढीला कसं आपण चांगल्या पद्धतीने आपल्या गावात वातावरण निर्मिती करून त्यांना देऊ शकतो, तर या संदर्भात मी नेहमीच गावात प्रयत्नशील असते आणि मला जे काही हे निमंत्रण मिळालं आहे पंतप्रधान कार्यालयाकडून, तर मी खरोखर सरांचे ऋणी राहील की एका सामान्य महिलेला त्यांनी एक नवीन ओळख या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे। खरं तर मी माझ्या गावात जे काम करत होते ते माझे प्रामाणिक प्रयत्न असतील। मी काम करत असताना कधीच विचार केला नाही की माझी कोणीतरी दखल घेईल, पण खरंच माझी दखल ही घेतली गेली आणि थेट ती पंतप्रधानांनी घेतली याचं मला नेहमीच अभिमान वाटतो।
दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15,75,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत। यातून राज्यात 15,98,000 रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्र्यांनी काल दावोसमधून दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला। उद्योगमंत्री उदय सामंत यामध्ये मुंबईतून सहभागी झाले होते। दावोसमध्ये गुंतवणुकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकंदर 61 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। महाराष्ट्र आता डेटा सेंटरची राजधानी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करार होण्याची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात काही हजार कोटींची गुंतवणूक यानिमित्तानं होणार असून औद्योगिक क्षेत्रात समतोल राखण्याचंही काम महायुती सरकारनं केलं आहे असं सामंत म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे शहर आणि परिसरात 59 जणांना गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झाली आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल केलं. याबाबत पुण्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते काल बोलत होते. गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराबाबत काळजी घेणं गरजेचं आहे, पण याबाबत बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा आणि अफवाही पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. या आजाराची लागण झालेले बहुतेक जण पुण्यातच विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत असं पवार म्हणाले. साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात केलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध साखर कारखान्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले,
राज्य सरकार आणि ही साखर कारखानदारी खासगी असेल किंवा सहकारी असेल, त्यांचं एक जवळचं नातं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, ते सोडवण्याच्या करता दोघांच्या मध्ये समन्वय असावा लागतो. आपल्या ह्या व्यवसायामध्ये माझ्या दृष्टीनं चार खाती महत्वाची आहेत. एक अॅग्रीकल्चर, दुसरं ऊर्जा विभाग, राज्य उत्पादन शुल्क आणि सहकार खातं. कारण खासगी असले तरी परवानग्या कधी द्यायच्या, काय करायचं. एक गोष्ट खरी आहे, मागं आपल्याकडं गुळ करण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर काम चालायचं, परंतु आता गुळाच्या निमित्तानं दोन दोन अडीच अडीच हजार टनाचे कारखाने काहींनी काढलेत, हजारचे काढलेत, 1200चे काढलेत, 1300चे काढलेत, आणि ते गुळाची पावडर तयार कर, गुळ तयार कर अशा पद्धतीनं त्यांचं चाललंय. त्याच्यावर पण काही बंधनं आणण्याचं आम्ही आता निर्णय घेतो.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते नाशिक आणि मालेगावलाही भेट देणार आहेत. मराठवाड्यातल्या कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा असं आवाहन राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी काल केलं. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमाला उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाच्या जनसंपर्क अधिकारीपदी अंकुश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. 2009 भारतीय माहिती सेवेत रुजू झाल्यानंतर अंकुश चव्हाण यांनी नवी दिल्लीत गृह मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर आणि गोवा इथल्या केंद्रीय संचार ब्युरो आणि मुंबई दूरदर्शनसह विविध पदांवर 15 वर्ष कार्य केलं आहे. त्यांच्याकडे केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि प्रकाशन विभाग पुणे या दोन कार्यालयांचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमध्ये निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गडचिरोलीतील लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे मोहन हिराबाई हिरालाल यांच्यावर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्षण वाहिनीचे ते सक्रिय सदस्य होते. 1984 गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी वृक्षमित्र संघटनेची स्थापना केली. गावच्या निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग, दारूबंदी, वनसंरक्षण आणि हक्क, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, ग्रामस्वराज्य इत्यादी क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं. त्यांच्या पुढाकारानं गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढालेखा गाव सर्व सहभागानं कारभार करणारं गाव म्हणून आकाराला आलं. 2009 सरकारकडून सामुदायिक वनहक्क मिळालेलं ते पहिलं गाव ठरलं. त्यांना जमनालाल बजाज पुरस्कारासह विविध सन्मान देऊन गौरवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि इतर मान्यवरांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रसिद्ध लेखक प्राध्यापक अनिल सोनार यांचं काल पहाटे धुळ्यात निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. अनिल सोनार यांनी नाटक, कादंबरी, कथा, कविता, लेख, एकांकिका, बालवाङ्मय, विडंबन काव्य, नभोनाट्य असं विविध प्रकारचं विपुल लेखन केलं आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पराक्रम दिनाचं औचित्य साधून दिल्लीत पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांशी संवाद. दावोसमध्ये राज्यासाठी विक्रमी 15,75,000 कोटी रुपयांचे करार. महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरची राजधानी होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. गुहिलेन बॅरे सिंड्रोम आजाराबाबत घाबरून न जाता काळजी घेण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. आणि पर्यावरण वनहक्क चळवळीतील ज्येष्ठ गांधीवादी नेते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.